मत्तयचे सुवर्तमान याचा 15वा अध्याय. तेव्हा यरुशलेम शहराहून काही परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवण्यापूर्वी हात धुवत नाहीत. येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाच्या आज्ञा का मोडता? कारण देवाने सांगितले आहे की तुझ्या आई वडिलांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या आई वडिलांबद्दल वाईट बोलतो त्यास जीवे मारावे. पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. या प्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो, हे लोक ओटाने माझा सन्मान करतात, पण त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात. तेव्हा लोकास आपल्या जवळ बोलावून त्याने म्हटले, ऐका व समजून घ्या, जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते. नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, पुरुषांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले, हे आपणाला कळले काय? आपण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. त्यांना जाऊ द्या, ते आंधळे वाटडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील. पेत्र म्हणाला, आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा. येशूने त्यांना विचारले, तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते, मग शौच कुंपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय? परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतकरणातून बाहेर निघतात. या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात, परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही. नंतर येशू तेथून निघून सौर व सिदोनाच्या भागात गेला. तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, प्रभू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे. पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. पण येशूने उत्तर दिले, मला देवाने फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढ्याकडे पाठवले आहे. मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली. ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, प्रभूजी मला मदत करा. परंतु त्याने म्हटले, मुलाची भाकर घेऊन कुत्रास टाकणे योग्य नाही. तिसरी म्हणाली, होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, मुली तुझा विश्वास मोठा आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच वेळी तिची मुलगी बरी झाली. नंतर येशू तेथून निघून गालिलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला. मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. त्यांनी आपल्या बरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकास आणले होते. आणि त्यांनी त्या आजारांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्रायलच्या देवाचे गौरव केले. मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवसापासून माझ्या बरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही. त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही, कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील. शिष्य त्यास म्हणाले, एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कुठून असणार? तेव्हा येशू म्हणाला, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, आमच्याकडे 7 भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत. मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. मग त्या 7 भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. तेव्हा ते सर्व जीवन तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या 7 टोपल्या गोळा केल्या. आणि जेवणारे स्त्रिया व लेकरे सोडून 4000 पुरुष होते. मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवास बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.